Ani Aikatahar.
Lights, camera, action.
हाय, मी गजेंद्र अहिरे. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन.
कुठली मोठी गोष्ट तुमच्या घरामध्ये आली आणि तुम्हाला असं वाटलं की आपण श्रीमंत झालो?
मला टीव्ही आला घरामध्ये तेव्हा मी 9वीतून 10वीत गेलेलो होतो, मला आठवतं. पण त्याचं काय वाटलं नाही तेवढं मला वाटलं नाही. पण मला सायकल हवी होती. सायकल ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट होती. तर त्याच्यासाठी एका उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी, जशी उन्हाळ्याची सुट्टी लागली त्या दिवसापासून नोकरीला लागलो. मला 8 रुपये रोज होता, पण 12 तास काम करायचं, सकाळी जायचं डायरेक्ट. तर ते असे पार्ट्स बनवतात ना पंख्याचे छोटे, ते का त्या प्रेशर मशीन असते त्याच्यावर, त्या मशीनवरती वर्कर म्हणून मी काम करायला लागलो. असे मी 30 दिवस काम केलं सलग, नाही मला वाटतं 2 महिने काम केलं. फायनली ना ती 300 रुपयाला सेकंड हँड सायकल मिळणार, तिला मला 8 रुपये कमी पडले आणि मला सायकल घेताच नाही आली.
हो.
मग मी खूप विचार केला की असं का झालं, पैसे का कमी पडले आपल्याला. आपण ते कॅल्क्युलेशन करेक्ट केली होती, पण मी वडापाव खाल्ले होते मध्ये भूक लागली म्हणून. तर आता सुद्धा ना मला याची इंटेन्सिटी जाणवते की मी वडापाव हा तुमच्या आयुष्यातली सायकल घालवू शकतो हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे जी गरज होती ती समोर फोकस होती आणि त्याच्यात मध्ये मी जरा चंगळ करायला गेलो, सो माझं टार्गेट गेलं.
पण मग नंतर तुम्ही सायकल घेतली की नाही घेतली?
नंतर मी, मला मिळाली सायकल, पण मी 11वीत गेल्यावर मला सायकल म्हणजे उपयोग नव्हता, कारण मग तेव्हा रुईया ट्रेन बीन ते सगळं सुरू झालेलं. पण फोन करायला सायकल लागायची, कारण अख्ख्या कांजूर मार्ग गावामध्ये एका कोपऱ्यामध्ये तो याचा PCOचा फोन होता, तर रुपयाचा अठाण्याचा कॉईन टाकत, तर तिथून जाऊन फोन करायचा असेल तर त्याला ती सायकल कामाला यायची. पण मग मजा झाली, मग मी माझ्या भावाला एक दिवस अशी अख्खी नवी कोरी सायकल अशी गिफ्ट देऊन टाकली, जी त्याने तिसऱ्या दिवशी हरवली.
काय? तिसऱ्या दिवशी हरवली? कशी?
त्याने रेल्वे स्टेशनला जाऊन लावली आणि मोठा तो तिथे सायकल लावून ट्रेनने कॉलेजला यायचा. ती कोणाच्या तरी लक्षात आलं, तिसऱ्या दिवशी तो आला तेव्हा सायकलच नव्हती तिथे.
सो रुईयाच्या कट्ट्यावर तुम्ही फार फेमस होता असं आम्ही ऐकलंच आहे, पण मला सांगा की रुईया कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन झालं तो दिवस किंवा तिथल्या काय आठवणी?
मला ऍडमिशनच मिळत नव्हतं. मला 10वीला 39% आहे. मला त्याची लाज नाही वाटत आहे, कारण मी उद्योग बरेच केले होते. एकतर मग काय कुठेच ऍडमिशन मिळेल ना, ठाणा कॉलेज, सोमय्या, इकडे तिकडे. नंतर मला ना कॉलेजला जाऊन नुसताच यायचो परत, कारण कॉलेज सुरू व्हायला सुरुवात झाली होती आणि अजून ऍडमिशनचाच पत्ता नव्हता. रिजेक्ट रिजेक्ट रिजेक्टच होतं सगळीकडे. गेलो रुईयाला, तिथे गेलो तर पाऊस भयानक, मुंबईतला पाऊस, आणि माटुंगा पाण्याखाली जातं दरवेळेला. माटुंगा परेल वगैरे जे आमच्या खोलगट भाग आहे, तर इतकं कमरे इतकं पाणी होतं आणि लोक त्याच्यात लाईन लावून उभी होती खूप. म्हटलं हे काय ऍडमिशन होत नाही. माझ्या मागे एक मुलगा उभा होता, तुम्ही त्याला बघितलं तर तो ना सारखा रडत होता. म्हटलं का रडतोयस? तो म्हणला 85 मिळाले रे फक्त, असं म्हणतो. परत हुंदका देऊन रडतो. म्हणजे याला बुकलू का इथे, मारू का धरून पाण्यातच घालतो याला. 85% मिळाले आणि रडतोय असं इतकं डोकं फिरलं ना. पण त्याने मला इन्स्पिरेशन मिळाली भयंकर, की रडायला 85 पण रडतोय, मग कशाला रडायचं. तोकण घेऊन परत आलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा गेलो परत तिकडे, तेव्हा ना मी पिशवी भरून घेऊन गेलो होतो, कारण मला खूप बक्षिसं मिळाली होती शाळेत असताना. मला आदर्श विद्यार्थी, मग निबंधात आंतरशालेय निबंध स्पर्धेतली ही बक्षिसं माझ्याकडे होती. मेडल्स होते, पुस्तकं होती, काय काय होतं, सर्टिफिकेट्स होते, नाटकातले होतं. म्हटलं हे कुठे त्या 85 मिळालेल्या मुलाकडे आहेत वगैरे वगैरे. तर सगळं भरलं गेलो आणि उभा राहिलो रांगेत, रांग लागली. तर आमचे देवच तो माणूस जयकर प्रिन्सिपल बसले. ते पाऊस बिऊस त्या सगळ्या याच्यामुळे काय झालं, क्लार्क बसलेच नव्हते, कुणी आलं कुणी नाही आलं. प्रिन्सिपल स्वतः टेबल टाकून बसले होते. त्यांनी माझं ते मार्कशीट बघितले, माझ्याकडे असं बघितलं, तर त्यांनी काय बोलायच्यात नाही, म्हणालो की ह्याला काय किंमत नाही का, म्हणून ते धरलं. आणि सगळं मी आदर्श विद्यार्थी आहे, मला हे मिळालंय, मला हे बक्षीस मिळालं, मला हे मिळालं, हे सगळं. तर त्यांनी ना ते त्याच्याकडे बघितलं आणि माझ्याकडे बघितलं. मी बोलत गेलो आणि त्यांनी सही केली इकडे ऍडमिट असं त्याच्यावरती लिहिलं, त्याने मला दिलं हातामध्ये आणि मी रुईयात गेलो. हा, ते शेवटी इंटेन्सिटीच कामाला आली आणि आपला फटकळ स्वभाव कदाचित अग्रेशन कामाला आलं. त्याच्यानंतर 5व्या दिवशी मी रेडिओवर होतो रुईया कॉलेजला रिप्रेझेंट करायला. एक मागच्या वर्षीचं एक नाटक रुईयावर झालं, कोणतरी नव्हतं, मी घुसलो. तिथून जो मी रुईया नाट्यवलेमध्ये घुसलो तो आजपर्यंत.
सचिन खेडेकर म्हणा किंवा सतीश राजवाडे ह्यांनी सुद्धा त्यांच्या लव्ह स्टोरीज सांगितल्या, पण त्या अगोदर त्यांनी जी काही प्रेमपत्र लिहिली होती ती सुद्धा सांगितली. तुम्ही सुद्धा कधी कोणाला प्रपोज केलं ह्या दरम्यान, किंवा प्रेमपत्र तुम्हाला आली, तुम्ही लिहून दिली मित्रांना, असं काही झालंय सिन्स यू आर अ लेखक?
एक असं झालं की एकदा माझी एक ओल्या मातीची कथा नावाचं एकांकिका हा बसवत होता संजय नार्वेकर, आणि मी रिहर्सलला बसायचो उगच एक टाइमपास. तर एकदा एका मुलीला तो खूप ओरडला संजय नार्वेकर, खूप झाडलं त्याने, खूप झाडलं वगैरे, रडायला लागली. तिला येतच नव्हतं काय म्हणायचं वगैरे. तर सगळे गेला तिला, म्हणलं तू थांब मी लेखक आहे ना, मी तुला समजावून सांगतो तुझं कुठं चुकतं काय होते वगैरे, बस तू. आणि मी एक्स्ट्रा रिहर्सल घेतली डिरेक्टरच्या परवानगीशिवाय. संजयला माहितच नाही सगळं. आणि माझा एक मित्र होता बोक्या नावाचा, तर तो आमचे स्केचेस करत होता. दुसऱ्या दिवशी मी रिहर्सलला जाऊन बसलो खाली, तर परफेक्ट. संजय खुश झाला होता, तिला अवॉर्ड मिळाला त्या मुलीला आणि चांगली ऍक्ट्रेस वगैरे वगैरे वगैरे. मग वर्षभर तीच तारीख थँक्यू सर असं म्हणून जायची. तर एकदा मी पावसात भिजत चाललेलो होतो, मी दादरात आलो होतो, तर ही मुलगी आली आणि माझ्या डोक्यावर छत्री धरली. सर तुम्हाला कुठे जायचं, मी सोडू का? म्हटलं शेवटपर्यंत सोडशील का? तर ती म्हणली हो. म्हटलं चल ती वृंदा. मग त्याच्यानंतर आम्ही अजूनही एकत्र आहोत.
पण मग प्रपोज कोणीच कोणाला नाही केलं.
माझं जेव्हा नाटक आलं ना आईचं घरूनाचं, त्याचा पाचवा प्रयोग होता. त्या दिवशी ती म्हणाली आपण देवळात जाऊया का? म्हटलं चल. तर सिद्धिविनायककडे आम्ही जायला लागलो वगैरे. तर मी जाऊन रवींद्र नाट्य मंदिरलाच बसलो. तर ती म्हणली आपल्या देवळात जायचं. म्हटलं हेच देऊळ आहे, माझा देव इथेच. असं ती म्हणली आता माझ्या देवाकडे जाऊया. आणि म्हणून मग ती मला सिद्धिविनायकला घेऊन गेली. मग आम्ही जाऊन मसाला डोसा खाल्ला आणि मग प्रपोजलचं काम.
पण त्यानंतर सुद्धा एक असतं की घरी आपल्या आपल्या कळवणं. तर तुम्ही पळून जाऊन लग्न केलं का घरी सांगून घरच्यांच्या अगदी संमतीने लग्न केलं?
पळून बिळून जाणारे आम्ही नव्हतो. आम्ही वाद आणला होता घरच्या लोकांना वगैरे. म्हणजे आता NSDला माझ्या नाटकांचा फेस्टिवल होता, ती मला सी ऑफ करायला आली होती राजधानी एक्सप्रेस वरती. तर तिची आई उभी होती. ती तर हिने आईला म्हटलं तुझं मंगळसूत्र दाखव जरा. ताई म्हणली कशाला? त्या नाटकात त्यांना लागतंय. तर आईने तिचं मंगळसूत्र काढून दिलं. वृंदाने ते गळ्यात घातलं, गाडीत येऊन बसले आणि डायरेक्ट दिली. असं असे खूप घरी म्हणजे राडे होते. असे कुठे कुठे जायचो आम्ही, ट्रक पकडला गेलो कोकणात असं वगैरे वगैरे असं खूप झालं होतं. ते घरचे घाबरलेले होते की ह्याने हिला सोडून दिलं तिचं काय होईल आता वगैरे. त्यामुळे आधीच दहशत आम्ही तशा पद्धतीने तयार करून ठेवली होती. दुसरं असे खूप प्रसंग सांगू शकतो मी की ती मला एकदा भाऊच्या धक्क्यावरती बाय बाय करायला आली होती. माझं शूटिंग होतं आवासला. तर मी तिला म्हटलं की आणि भाऊचा धक्का तिच्या घरापासून जवळ होता. तर तिला म्हटलं तू बस, ही बोट परत येणारच नाही का, तिथेच राहणार आहे का, लॉन्च परत येईल. तर ती बसली. आम्ही पलीकडे गेलो, रेवसला उतरलो. तिला म्हटलं रेवसवरून शटल सर्व्हिस आहे बसची. मी म्हटलं ती बस तिथे जाऊन दुसऱ्यांना घेऊन इथे येणारच आहे ना, मग तू तिथे चल. तर ती तिथे आली. मग तिथे आल्यावर तिला म्हटलं आता आलीच तर थांब, एक दिवस शूटिंग होईल मग जा. मग ती थांबली. तर ती चार दिवस शूटिंगला थांबलेली, मला सोडायला आलेली वगैरे वगैरे. हा तर ते असे
साधारणतः तुमच्या घरच्यांना अनेक धक्के दिलेत तुम्ही. मग फायनली तुमचं लग्नच आहे, ते लग्न कुठे झालं?
ऍक्च्युली आमच्या लग्नाला कोणीच हॅपी नव्हतं, त्यामुळे फार आम्ही लक्ष नाही. लग्न मला तेवढी महत्वाची गोष्ट वाटत नाही, वृंदालाही वाटत नाही. आम्ही शेवटी त्या लग्नामध्ये इतकं भांडणं 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 सगळं काय काय चाललं होतं. मूड गेलेलं होतं, डोकं फिरलेलं होतं. बरं दुसरी गोष्ट, माझ्याकडे होते 10,000 रुपये फक्त. पण माझे सर होते तेव्हा डॉक्टर गोडे आणि माझे 5 मित्रांना म्हटलं की आमचं लग्न तुम्हाला मान्य आहे का? ते म्हणले हो. म्हटलं चालेल लग्न चला. त्यामुळे आम्ही ते सर्टिफिकेटही घेतलं नाही काही नाही. पण त्याचा राडानंतर झालं की पासपोर्टच मिळेल ना, कारण लग्नाचं काहीच नाही ना, हे फक्त फोटो. त्या फोटोवरती काय होणार? मग विश्वास पाटील जेव्हा याला कलेक्टर होते बांद्रा तालुक्याचे, ते म्हणले मी देतो करून. आणि मग तिला त्याच्यानंतर पासपोर्ट मिळाला.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो. लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.